आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राजस्थान सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज पंतप्रधानांच्या हस्ते 46,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी। एक देश एक निवडणूक संबंधातील 2 विधेयकं आज लोकसभेत सादर होणार। भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा दुसरा सामना आज नवी मुंबईत। उत्तरेकडील अनेक राज्यात तीव्र थंडीची लाट, महाराष्ट्रातही पारा घसरला आणि फ्रान्सच्या बेटाला चिडो चक्रीवादळाचा तडाखा, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी। आता सविस्तर बातम्या। राजस्थान राज्य सरकार स्थापनेला 1 वर्ष झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। यावेळी 46,300 कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील 24 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत। राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। भारत आणि श्रीलंकेदरम्यान व्यापारी क्षेत्रातील दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि उत्पन्नातील करांच्या संदर्भात कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये काल करारांची देवाणघेवाण झाली। श्रीलंकेच्या नागरी सेवकांचं प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्याबाबतही सामंजस्य करार करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले। वर्ष 2022-23 मध्ये 4 अब्ज डॉलर्सच्या मदतीसाठी राष्ट्रपती दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिसानायके यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन इथं मेजवानीचं आयोजन केलं होतं। दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। आपल्या आंध्र प्रदेश दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती एम्स मंगलागिरीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील आणि सिकंदराबाद इथल्या निलयम इथं विविध उपक्रमांची पायाभरणी करतील। राज्यातील मान्यवर प्रमुख नागरिक आणि शिक्षणतज्ञ यांच्यासाठी निलयम इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटला राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे। लोकसभेत आज एक देश एक निवडणूक या संबंधातील 2 विधेयकं चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत। भाजपानं आपल्या खासदारांनी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश जारी केला आहे। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल 129वं घटना दुरुस्ती विधेयक सादर करतील। एक देश एक निवडणूक या विषयावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती। या समितीच्या सूचनांना स्वीकृती दिल्यानंतर हा प्रस्ताव सादर केला जात आहे। दरम्यान काल लोकसभेत 2024-25 साठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली। राज्यसभेत काल संविधानावरील चर्चेला सुरुवात झाली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या चर्चेला प्रारंभ केला। राज्यघटना निर्माण करणाऱ्या सर्वांचं त्यांनी स्मरण केलं। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्यघटनेच्या रक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे मिलिंद देवरा यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले विचार मांडले। राज्यघटनेवर आजही सभागृहात चर्चा होणार आहे। भारतीय जनता पार्टीनं आपल्या खासदारांना पक्षादेश जारी केला आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन काल नागपुरात सुरू झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री, राज्यमंत्री आणि नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला। त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दोन्ही सभागृहात 35,788 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। यामध्ये 3,050 कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 कोटी, घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्यांना कर्जाकरता सुमारे 1,200 कोटी रुपये यासारखे खर्च प्रस्तावित आहेत। सर्वाधिक सुमारे 7,500 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले जाणार आहेत। महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व विरोधी आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर ईव्हीएम मशीन घेऊन निदर्शनं केली। ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाव अशा घोषणा विरोधकांनी दिल्या। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पश्चिमेकडील देश रशियाबद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. रशियाकडून धोका असल्याचं सांगून नागरिकांमध्ये घबराट पसरवण्याचा प्रयत्न हे देश करत आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर द्यावंच लागेल असं व्लादिमीर पुतीन यांनी काल मॉस्को इथं सांगितलं. रशियन संरक्षण मंत्रालयातील कॉलेजियमच्या काल बैठकीत ते बोलत होते. देशभरात काल विजय दिन साजरा करण्यात आला. 1971 युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची स्मृती म्हणून विजय दिन साजरा केला जातो. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं. 1971 युद्धात सेवा बजावणारे अधिकारी, एनसीसी छात्र, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यंदा पुण्यात साजरा होत असलेल्या लष्कर दिन आणि विजय दिनानिमित्त मुंबईतल्या कुलाबा इथून सुरू झालेल्या विजय दिन अल्ट्रा मॅरेथॉनचा समारोपही दक्षिण मुख्यालयात काल झाला. जागतिक स्तरावर युरियाच्या किमती वाढल्या असल्या तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांना कमी दरात युरिया वितरित करत आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित पत हमी योजनेची सुरुवात काल त्यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान 20 षटकांचा दुसरा सामना आज नवी मुंबईतल्या डीवाय पाटील मैदानावर होणार आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 49 धावांनी मात केली. वेस्ट इंडिजचा महिला क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघ 20 आणि 50 षटकांचे प्रत्येकी 3 सामने खेळणार आहे. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या ब्रिस्बेन कसोटीमध्ये यजमान ऑस्ट्रेलियानं आपल्या पहिल्या डावात सर्व गडीबाद 445 धावा केल्या आहेत. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारताच्या 4 गडीबाद 51 धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 6 गडीबाद 167 धावा झाल्या आहेत. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्व प्राथमिक शाळांमध्ये हायब्रीड पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं शाळा चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता 5वीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं ज्याप्रमाणे शाळांना सोयीचं असेल त्याप्रमाणे घ्यावेत असा आदेश शिक्षण संचालनालयानं दिला आहे. दिल्ली एनसीआर प्रदेशात हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाली असून वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं चौथ्या टप्प्यातील ग्रॅप लागू केला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह उत्तरेकडील अनेक राज्यात आजपासून पुढील 2 ते 3 दिवस तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तरेकडील सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये धुकं राहील. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमा भागात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीची लाट असून अनेक ठिकाणी पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. काल अहिल्यानगर इथं 5.5 दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. चिडो चक्रीवादळानं मादागास्कर आणि मोझांबिक किनाऱ्यादरम्यान असलेल्या मायोट या फ्रान्सच्या बेटाला जबरदस्त तडाखा दिला असून इथं हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 20 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असली तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते बळींची संख्या 1000 किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. ताशी 225 किलोमीटर वेगानं वारे असलेले आणि 8 मीटर उंचीच्या लाटांसह आलेलं हे वादळ शनिवारी या भागाला धडकलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. या बेटावरील हा 90 वर्षातील सर्वात भीषण आघात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रीय शोक कालावधी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. उच्च राहणीमान आणि फ्रान्सच्या कल्याणकारी योजनांमुळे कोमोरोस आणि सोमालिया यासारख्या शेजारील देशातील लोक मोठ्या प्रमाणावर या बेटावर स्थलांतरित होत असतात. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राजस्थान सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज पंतप्रधानांच्या हस्ते 46,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. एक देश एक निवडणूक संबंधातील 2 विधेयकं आज लोकसभेत सादर होणार. भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा दुसरा सामना आज नवी मुंबईत. उत्तरेकडील अनेक राज्यात तीव्र थंडीची लाट, महाराष्ट्रातही पारा घसरला. आणि फ्रान्सच्या बेटाला चिडो चक्रीवादळाचा तडाखा, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.